इट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण आज बोलतो आहोत त्या गोष्टींबद्दल ज्यात आपल्याला जरा कमतरता पाहायला मिळाली, जरा त्या गोष्टींमध्ये आपली क्रमवारी घसरली, आकडा खाली आला तर आपल्याला आनंद होतो. येस, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये. थोड्या वेळापूर्वी दीप्तीचा आला होता कॉल. दीप्तीचं म्हणणं आहे की ती जेव्हा ऑफिसला जात असताना ती लेट कमर्सच्या यादीमध्ये आहे, म्हणजे तिला रोज उशीर होतो. योगायोगाची गोष्ट आहे, आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा दीप्ती आहे, तिच्या आयुष्यातला सुद्धा हाच एक मोठा त्रास होऊन लेट इट बी. दीप्तीचं म्हणणं आहे त्या यादीतून मला जर खाली येता आलं, जर वगळले गेले मी त्या यादीतून आणि एन टाईम पोचू शकले तो अच्छा होगा, बहुत अच्छा होगा, व्हेरी गुड. वजन कमी झालं, वजन एक अशी गोष्ट आहे जे कमी झाल्यानंतर प्रचंड आनंद होतो. तुमच्या आयुष्यात अशी कुठची गोष्ट आहे जी कमी झाली किंवा जर क्रमवारी घसरली तर प्रचंड आनंद होतो? बाय द वे, हा विषय घेण्यामागे एक स्पेसिफिक कारण आहे. बरं का, आज काय ते कारण तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रेशमदार रोमाल गळ्या में डाल के फ्रॉम ग्रेट ग्रँड मस्ती कडक ट्रॅक. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहो.